नंतर असे झाले की येशू आणि त्याचे शिष्य यरुशलेम कडे चालले होते. जात असताना शिष्य घाबरले, कारण की त्यांना माहिती होतं की येशूच्या जीवाला त्या ठिकाणी धोका आहे. त्यांचे विचार जाणून येशूने त्यांना बाजूला घेतले आणि त्याच्यासोबत काय होणार आहे हे त्यांना सांगू लागला. तो म्हणाला, पहा आपण यरुशलेम मध्ये जात आहोत, तेथे मला विश्वासघाताने धरतील आणि धार्मिक पुढाऱ्यांच्या हाती देतील, ते मला सरकारच्या हाती देतील व मला मारून टाकतील, पण तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठेल. मग नंतर असे झाले की येशूच्या शिष्यांमधून युहान आणि याकोब हे येशूकडे आले आणि त्याला म्हणाले, आम्ही तुझ्याकडे जे काय मागू ते तू आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. येशूने त्यांना म्हणाले, मी तुमच्यासाठी काय करावा अशी तुमची इच्छा आहे? ते म्हणाले, ज्यावेळेस तू राजा होशील त्यावेळेस तू आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे आणि दुसऱ्याला आपल्या डावीकडे बसण्याचा अधिकार दे. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हाला माहित आहे काय? माझा जो छळ होणार आहे काय तो तुम्ही सहन करू शकता का? ते म्हणाले, हो जमेल. मग येशूने त्यांना उत्तर दिले की जो छळ माझा होणार आहे तुम्हाला पण सहन करावा लागणार आहे, हे खरे बोलता, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार माझ्याकडे नाही तर देवाकडे आहे. तर त्या जागा ज्यांच्यासाठी तयार करून ठेवल्या आहे त्यांच्यासाठीच त्या आहे, तो अधिकार देवाकडे आहे. त्यांची मागणी इतर 10 शिष्यांनी पण ऐकली व ते योहान व याकोब यांच्यावरती रागवले. मग येशूने त्या सर्वांना आपल्या जवळ बोलावले व म्हणाले, परराष्ट्रांचे जे अधिकारी आहेत ते त्यांच्यावर अधिकार चालवतात, पण तुमच्यामधून जो मोठा हो पाहतो त्याने सेवक झाले पाहिजे व जो पहिला हो पाहतो त्याने दास झाले पाहिजे, कारण मी देखील सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आलो आहे आणि अनेकांच्या पापांसाठी माझा प्राण देण्यासाठी आलो आहे.